आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याकरता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या दुपारी नवी दिल्ली इथं होणार आहे। काही राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही यावेळी जाहीर होईल। या पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण समाज माध्यमांवर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं एक्स समाज माध्यमावर दिली आहे। निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी आज पदभार स्वीकारला। निर्वाचन सदन या मुख्य निवडणूक कार्यालयात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या दोघांचं स्वागत केलं। केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला स्टेट बँकेनं परवा म्हणजे 13 तारखेला दिली। 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान खरेदी झालेल्या आणि वटलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती बँकेनं दिली आहे। राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या कापड गिरण्यांमधल्या कोविड काळात अर्ध्या पगारावर काम करणाऱ्या कामगारांच्या पगाराची देणी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत दिली। ऑगस्ट 2022 पर्यंतची उर्वरित 50% देणीही येत्या 30 ते 40 दिवसात चुकती केली जातील असं त्यांनी सांगितलं। आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीत 9,000 रुपयांची भरीव वाढ करून हा निधी 20,000 रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे। अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्रकात म्हटलं आहे। राज्यातल्या अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या दर महिन्याला 11,000 रुपये सन्मान निधी मिळतो। गेल्या वर्षी मार्चमध्ये हा निधी 35 कोटींवरून वाढवून 50 कोटी करण्यात आला। उडान योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरून अहमदाबाद हैदराबाद तसंच जालंधरला जाणाऱ्या विमानसेवेला येत्या 31 मार्चपासून नियमितपणे सुरुवात होणार आहे। खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही माहिती दिली। अहमदाबाद आणि हैदराबादला जाणारी विमानसेवा आठवड्यातून 4 दिवस उपलब्ध राहील असंही त्यांनी सांगितलं। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातल्या जलशुद्धीकरण प्रक्रिया टाक्या स्वच्छ करण्याची कामं सध्या हाती घेण्यात आली आहेत। या कामांमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात येत्या 24 एप्रिलपर्यंत 5% कपात केली जाईल अशी माहिती महापालिकेनं दिली। सोलापूर जिल्ह्यात येत्या उन्हाळ्यातली संभाव्य पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिका तसंच जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका क्षेत्रातल्या उपाययोजनांसाठी एकूण 10,89,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून नागपूरमध्ये रेशीमबाग इथं डॉ केशव हेडगेवार स्मृती मंदिरात प्रारंभ झाला। संघाच्या संकेतस्थळावर 2017 ते 2023 पासून प्रतिवर्षी 1,00,000 पेक्षा जास्त सदस्यत्वासाठी नोंदणीचे अर्ज आले आहेत अशी माहिती सहसर कार्यवाह डॉ मनमोहन वैद्य आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली। सुमारे 1,500 प्रतिनिधी या 3 दिवसीय प्रतिनिधी संमेलनाला उपस्थित राहणार आहेत। पुण्यात गंगाधाम भागात एका गॅरेजमध्ये आज सकाळी अचानक लागलेल्या आगीत 17 गाड्या जळून गेल्या। स्थानिक रहिवाशांना ही आग लागल्याचं पहाटे 3 च्या सुमारास लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं। या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही। रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं आणि पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवलं तर त्या कोठडीचं सुशोभीकरणही करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमुळे एका दिव्यांग व्यक्तीला अन्नधान्य मोफत मिळालं, त्याच्या कुटुंबाला कसा लाभ झाला याविषयीची माहिती देत आहेत प्रवीण पाटील।
मी एक दिव्यांग आहे। मला शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून रेशन कार्डवर गहू व तांदूळ दोन्ही मिळून 20 किलो एवढं अन्नधान्य मिळत असून त्याचा माझ्या कुटुंबाला लाभ होत आहे।